आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारताचे ब्रिक्स अध्यक्षपद लोककेंद्रित मानवतावादी दृष्टिकोनावर आधारित असल्याचं पंतप्रधान मोदी यांचं प्रतिपादन. 18व्या ब्रिक्स शिखर परिषदेत सदस्य देशांनी स्वीकारला दिल्ली जाहीरनामा. मराठा आरक्षण आंदोलन गणेशोत्सवादरम्यान करू नये असं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं मनोज जरांगींना आवाहन. तर 19 सप्टेंबरपासून मुंबईच्या आझाद मैदानावर बेमुदत उपोषण करण्याची जरांगींची घोषणा. महिला क्रिकेट T20 आशिया चषक स्पर्धेच्या विजेतेपदासाठी भारत आणि श्रीलंका यांच्यात उद्या रात्री लढत. आणि यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट. नागपुरात देखील पावसाची दमदार हजेरी. आता सविस्तर बातम्या. नवी दिल्लीत भारताच्या अध्यक्षतेखाली 18व्या ब्रिक्स शिखर परिषदेचं आयोजन भारत मंडपम इथं सुरू आहे. परिषदेच्या उद्घाटन सत्राला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या 20 वर्षात ब्रिक्सनं जागतिक स्तरावर आपली वेगळी ओळख निर्माण केली असून सध्याची परिषद हा ऐतिहासिक टप्पा असल्याचं सांगितलं आहे. भारताच्या अध्यक्षतेची संकल्पना लोककेंद्रित आणि मानवतेला प्राधान्य देणारी असल्याचं नमूद करून लवचिकता, नवोन्मेष, सहकार्य आणि शाश्वतता या 4 बाबींना भारतानं प्राधान्य दिलं आहे. या अनुषंगानं देशभरात 30 शहरांमध्ये 350 अधिक बैठका घेण्यात आल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं.
भारत की ब्रिक्स अध्यक्षता पीपल सेंट्रिक और ह्युमैनिटी फर्स्ट अप्रोच पर आधारित है. रिजिलियंस, इनोवेशन, कोऑपरेशन और सस्टेनेबिलिटी हमारी प्राथमिकताएं रही है. इन प्राथमिकताओं के साथ हमने ब्रिक्स सहयोग को सामान्य जन से जोड़ने का विशेष बल दिया है. इसी सोच के साथ 350 से अधिक बैठकों का आयोजन किया गया. लगभग 30 शहरों में आपकी टीम्स का स्वागत करने का हमें अवसर मिला.
ब्रिक्स कोणाच्याही विरोधात नसून अधिक प्रतिनिधित्व करणारी आणि सर्वसमावेशक जागतिक शासन व्यवस्था आवश्यक असल्याचं पंतप्रधानांनी स्पष्ट केलं. जागतिक शासन व्यवस्थेसाठी त्यांनी 10 कलमी कृती आराखडा मांडला. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत सुधारणा करण्यास आता विलंब करता येणार नाही. यासंदर्भातील वाटाघाटींना निश्चित कालमर्यादा आणि स्पष्ट परिणामांची जोड देणं आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच ग्लोबल साऊथनं जागतिक नियम निश्चित करण्यात अधिक सक्रिय भूमिका बजावावी असं आवाहन त्यांनी केलं. या अत्यंत महत्वाच्या शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन, चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग, दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष सिरिल रामाफोसा, इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देल फतेह अल सीसी, इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष प्रोबोवो सुबियांतो आणि इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेशकियान हे नेते सहभागी झाले असून त्यांचं औपचारिक स्वागत पंतप्रधान मोदी यांनी भारत मंडपम इथं केलं. दरम्यान आजच्या ब्रिक्स समारोपीय सत्रामध्ये तसंच ब्रिक्स शिखर परिषदेच्या पहिल्या दिवशी सदस्य देशांनी नवी दिल्ली जाहीरनामा एकमतानं स्वीकारला. या जाहीरनाम्यात सदस्य देशांचा सामूहिक संकल्प स्पष्ट झाला असून त्यातील निर्णयांची ठोस अंमलबजावणी करण्याची सामायिक जबाबदारी सर्व देशांची असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं.
ब्रिक्स न्यू दिल्ली डिक्लेरेशन 2026 का ड्राफ्ट प्रस्तुत है. इसमें हमारी चर्चाओं का सार प्रमुख वैश्विक और क्षेत्रीय विषयों पर हमारे दृष्टिकोण शामिल है. साथ ही ब्रिक्स कोऑपरेशन को और सुदृढ़ करने की प्राथमिकताएं समाहित है. मैं डिक्लेरेशन को अडॉप्ट करने का प्रस्ताव रखता हूं. किसी सदस्य की ओर से आपत्ति व्यक्त नहीं की गई है. न्यू दिल्ली डिक्लेरेशन 2026 को सर्वसम्मति से अडॉप्ट किया जाता है.
दरम्यान ब्रिक्सच्या 20व्या वर्धापन दिनानिमित्त 2 स्मरणार्थ टपाल तिकिटांचंही सदस्य नेत्यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आलं. यापुढील 19वी ब्रिक्स शिखर परिषद चीनमध्ये आयोजित होणार आहे. भारत आणि चीन यांच्यात कोविड महामारीमुळे स्थगित झालेली विमानसेवा येत्या 21 सप्टेंबरपासून पुन्हा सुरू होणार आहे. चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्या भारत दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर चीनच्या सदर्न एअरलाइन्स या विमान कंपनीनं आज ही घोषणा केली. भारतीय विमान कंपनी इंडिगोनं यावर्षी मार्चमध्ये शांघाय आणि कोलकाता दरम्यान दैनंदिन विमानसेवा सुरू केली असून चीनच्या बाजूनं देखील आता ग्वांगझू आणि नवी दिल्ली दरम्यान नियमित प्रवासी विमानसेवा सुरू होते आहे. मुंबईसह राज्यातला गणेशोत्सव हा देशातला सर्वात मोठा गणेशोत्सव असून या काळात आंदोलन करून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करू नका असं आवाहन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं. ते आज नागपुरात प्रसार माध्यमांशी बोलत होते.
या राज्यातल्या सर्वच आंदोलनकर्त्यांना माझी विनंती आहे की मुंबईमध्ये या काळामध्ये आंदोलन करणे हे मात्र थोडं राज्याच्या दृष्टीने योग्य नाही असं मला वाटतं. ओबीसी समाज असो, मराठा समाज असो, आमची भूमिका हे एकच आहे कुणाचाही हक्क डावलता येणार नाही.
आजवर मराठा समाजाला जो न्याय मिळाला त्यातले महत्वाचे निर्णय देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात झाले आहेत. राज्य सरकार मराठा समाजाला न्याय देण्याच्या दिशेनं काम करत आहे असं ते म्हणाले. तर जालना जिल्ह्यातल्या अंतरवाली सराटी इथं आज मराठा बांधवांसोबत झालेल्या बैठकीनंतर मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी आरक्षणाच्या प्रलंबित मागण्यांवरून पुन्हा आक्रमक भूमिका घेतली असून 19 सप्टेंबरपासून मुंबईच्या आझाद मैदानावर बेमुदत उपोषण करण्याची घोषणा त्यांनी केली. गणपतीची स्थापना करून 15 सप्टेंबरला मुंबईकडे निघा आणि मराठा समाजातल्या मुलांच्या भविष्यासाठी या आंदोलनात सहभागी व्हा असं आवाहन जरांगे यांनी यावेळी समाज बांधवांना केलं. 15 सप्टेंबरपासून मुंबईकडे पदयात्रा काढण्यात येणार आहे. आंदोलकांचा मुक्काम पाटोडा, श्रीगोंदा, हडपसर आणि खोपोली इथं राहणार असून 19 सप्टेंबरला सकाळी 10 वाजता आझाद मैदानावर उपोषण सुरू होईल. आंदोलन शांततेच्या आणि लोकशाही मार्गानं करण्याचं आवाहन जरांगे यांनी केलं. राज्यातील दुष्काळ सदृश परिस्थितीबाबत बोलताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलंय की शेतकऱ्यांना दुष्काळाच्या काळात कशी मदत करता येईल याला सरकारचं सर्वोच्च प्राधान्य असून शासनाच्या नियमावलीनुसार शेतकऱ्यांना आवश्यक ती मदत करण्याची सरकारची भूमिका आहे. राज्यातील सुमारे 18 जिल्ह्यांमध्ये पावसाचं प्रमाण कमी आहे. अनेक ठिकाणी पिकं करपत आहे. याबाबत काल सर्व जिल्हाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली असून बावनकुळे आज दुपारी नागपूरच्या नियोजन भवन इथं राज्यातील दुष्काळ प्रभावित जिल्ह्यांचा दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे आढावा घेत आहे.
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. महिला क्रिकेटमध्ये दुबई इथं उद्या होणाऱ्या T20 आशिया चषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताचा सामना गतविजेत्या श्रीलंकेशी होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार उद्या 13 सप्टेंबर रविवारी रात्री 8 वाजता हा सामना सुरू होईल. श्रीलंकेनं काल उपांत्य सामन्यात पाकिस्तानचा 4 गडी राखून पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली. 7 वेळा विजेतेपद पटकावणारा भारतीय संघ साखळी फेरीत अव्वल स्थानावर आहे. तर 2024 श्रीलंकेनं भारताचा पराभव करून आपलं पहिलं आशिया चषक विजेतेपद पटकावलं होतं. नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार आज यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून नागपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात मुसळधार पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. वर्धा, अमरावती, अकोला, बुलढाणा आणि वाशिम या जिल्ह्यांमध्ये वादळी पर्जन्यमानाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. नागपुरात आज सकाळपासून अधूनमधून मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू असून दुपारी 4 नंतर जोरदार पावसानं हजेरी लावली. आगामी काही तासांमध्ये नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवली आहे. नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर तालुक्यातील ऐतिहासिक आदासा गणेश मंदिराला ब वर्ग ग्रामीण तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्याचा निर्णय राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागानं घेतलाय. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण यात्रास्थळ योजनेअंतर्गत हा दर्जा देण्यात आलाय. या निर्णयामुळे आदासा परिसरातील धार्मिक पर्यटनाला चालना मिळणार असून भाविकांसाठी विविध पायाभूत सुविधा विकसित करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या निर्णयाचं स्वागत करत गणेशोत्सवाला प्रारंभ होत असून अशा मंगलमय वातावरणात आदासा गणेश मंदिराला ब वर्ग दर्जा मिळणं ही गणेश भक्तांसाठी निश्चितच आनंदाची आणि अभिमानाची बाब असल्याचं म्हटलं आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा जनसंपर्क कार्यक्रम उद्या रविवारी 13 सप्टेंबर रोजी महालीतल्या गडकरी वाडा इथं होणार आहे. सकाळी 11 ते दुपारी 1 या वेळेत मंत्री नागरिकांची निवेदनं स्वीकारतील, त्यांच्याशी संवाद साधतील. नागरिकांनी समस्या, मागण्या लेखी निवेदनासह आवश्यक कागदपत्र जोडून आणाव्या असं आवाहन करण्यात आलं आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. भारताचे ब्रिक्स अध्यक्षपद लोककेंद्रित मानवतावादी दृष्टिकोनावर आधारित असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. 18व्या ब्रिक्स शिखर परिषदेत सदस्य देशांनी स्वीकारला दिल्ली जाहीरनामा. मराठा आरक्षण आंदोलन गणेशोत्सवादरम्यान करू नये असं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं मनोज जरांगेंना आवाहन. तर 19 सप्टेंबरपासून मुंबईच्या आझाद मैदानावर बेमुदत उपोषण करण्याची जरांगेंची घोषणा. महिला क्रिकेट T20 आशिया चषक स्पर्धेच्या विजेतेपदासाठी भारत आणि श्रीलंका यांच्यात उद्या रात्री लढत. आणि यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट. नागपुरात देखील पावसाची दमदार हजेरी. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. या पुढील ठळक बातमीपत्र आपण 6:58 ऐकू शकाल. नमस्कार.